आजचे दैनिक सुभक्तिपर बोल 19 सप्टेंबर। आम्हाला मिळालेला अवर्णनीय विशेषाधिकार। देव मोशेला म्हणाला, मी आहे तो आहे। निर्गम 3:14। मी आहे तो आहे या पराक्रमी नावाची एक अभिव्यक्ती म्हणजे ही की हा अविनाशी अद्वितीय सर्व काही पूर्वनियोजित करणारा देव येशू ख्रिस्तामध्ये प्रगट होऊन आपल्या जवळ आला आहे। योहान 8:56-58 मध्ये येशू यहुदी पुढाऱ्यांना त्यांच्या केलेल्या टीकेला उत्तर देत आहे। तो म्हणतो, तुमचा बाप अब्राम माझा दिवस पाहण्यासाठी उल्लासित झाला, तो त्याने पाहिला व त्याला हर्ष झाला। तेव्हा यहुदी त्याला म्हणाले, तुम्हाला अजून 50 वर्षे झाली नाहीत आणि तुम्ही अब्रामाला पाहिले आहे काय? येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, अब्रामाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे। येशू ह्याही पेक्षा गौरवी शब्द बोलू शकला असता का? जेव्हा येशू म्हणाला, अब्रामाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे, तेव्हा त्याने देवाच्या नावाला लागू होणारे असे महान परमसत्य स्वतःसाठी वापरले। जो नम्र होऊन दासाचे स्वरूप घेऊन आला, ज्याने आमच्या सर्व अपराधांसाठी प्रायश्चित्त करण्यासाठी स्वतःला अर्पण केले आणि आपल्यासाठी मार्ग मोकळा केला, जेणेकरून आपल्याला यापुढे कोणतीही भीती न बाळगता या अविनाशी अद्वितीय सर्वसमर्थ देवाचा महिमा पाथा यावा। आपण जे देवापासून जन्मलेले आहो, त्या आपणाला येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वर जो महान मी आहे तो आहे म्हणजे प्रत्यक्ष देव, त्याला आपला पिता म्हणून ओळखण्याचा अवर्णनीय विशेषाधिकार आपल्याला मिळाला आहे। जो आहे, जो स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा आणि सामर्थ्याचा कर्ता आहे, जो कधीही बदलत नाही, जो या विश्वात असलेल्या सर्व शक्तींचा आणि सर्व ऊर्जेचा प्रवाह आहे आणि ज्याचे प्रतिबिंब या संपूर्ण सृष्टीला आपल्या जीवनातून प्रगट करणे अगत्याचे आहे। देव करो ज्यांना देवाच्या नावाची ओळख झालेली आहे, त्यांनी त्याचवर आपला भाव ठेवावा। स्तोत्रसंहिता 9:10।